प्रकरण 9 सर्वत्र ईश्वर अ सर्वत्र असा एक समज आहे की ईश्वर हा आपल्यापासून कुठेतरी दूर आहे. आपणच ईश्वर आहोत किंवा आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ती ईश्वर आहेत यावर तर सुतराम विश्वास बसत नाही. परंतु अदृश्य रूपात तो आपल्या जवळ आहे हेही बहुतांशी मनाला पटत नाही. देव म्हणजे आकाशातला बाप असं ख्रिश्चन लोक मानतात. आकाश म्हणजे सर्व विश्वाला गवसणी घालणारी खूप लांबवर पसरलेली अशी एक छत्री आहे. त्या छत्रीच्या पलीकडे कुणीतरी देव असतो म्हणून तो दिसत नाही अशी मोठ्या मोठ्यांची सुद्धा भाबडी समजूत असते, किंवा मग तो देवळात आहे अशीही समजूत असते. देवळात म्हणजे देखील देवळाच्या गाभाऱ्यात स्थापन केलेल्या मूर्तीतच फक्त, म्हणून तिथेच तेवढी पूजा होते. घरातही म्हटला तरी फक्त देव्हाऱ्यातच, इतरत्र त्याचा संचार नाही अशी आपली समजूत. काही लोक असंही मानतात की थोर वंदनीय महात्मे हे देवस्वरूप असतात, परंतु त्यांच्या दृष्टीने जो महात्मा असेल तोच तेवढा देव. दुसरा तत्समान असला तरी तो देव म्हणून नसतो. गाईलाही देव मानतात, परंतु गाईलाच, म्हशीला किंवा घोड्याला नव्हे. काही तर कुत्र्याला किंवा नागालाही देव मानतात, परंतु फक्त चंपाषष्ठी किंवा नागपंचमीलाच, एरवी नव्हे. एकूण काय तर देवाविषयी फारच भ्रामक समजुती पसरलेल्या आहेत. जगात सर्वत्र असंच आढळून येतं, त्याला कारणही तसेच सबळ आहे. जे जे दिसते भासते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभवाला येते ते आणि तेवढेच खरे असं मानण्याचीच सर्वसाधारण प्रवृत्ती असते. त्याचबरोबर देवाविषयीच्या काही गूढ अशा कल्पना प्रत्येकाच्या मनात तयार झालेल्या असतात. जसे देव हा सर्वांपेक्षा सामर्थ्यशाली आहे, तो हवे ते करू शकतो, आपणास हवे ते देऊ शकतो, परिस्थितीत हवा तो बदल घडवून आणू शकतो, माझ्या शत्रूंचं वाईट करू शकतो, मी अन्यायी पापी असलो तरी मला सांभाळून घेऊ शकतो, घेतलेली लाच किंवा केलेली दुष्कर्मे पचवून टाकू शकतो, माझा स्वेच्छाचार दंभ प्रतिष्ठा स्वार्थ लबाडी आदींवर पांघरूण घालू शकतो, इत्यादी इत्यादी. परिणामतः देवाविषयीच्या गूढ कल्पना ज्या ज्या दृश्य अथवा भासमान होणाऱ्याकडून पूर्ण होण्याची शक्यता वाटेल तो प्रत्यक्षातील देव अशी स्वाभाविकच प्रतिक्रिया जनमानसावर उमटते. त्यातूनही मौज अशी आहे की अशा या भ्रामक पूजनातून देखील काही लोकांच्या इच्छा पूर्णही होतात, त्यातून भ्रम वाढतच जातो. प्रश्न असा निर्माण होतो की मानण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी मर्यादित का होईना, देवत्व नाही काय? आणि नसेल तर इच्छा पूर्ण होतात कशा? इच्छापूर्तीचा संबंध त्या ठिकाणी देवत्व असण्याशी नसून ज्याच्या त्याच्या त्या त्या ठिकाणी दृढ असलेल्या निष्ठेशी आहे. खरे म्हणजे आपली निष्ठा हाच भगवंत असतो, त्याचेच प्रक्षेपण बाहेर होत असते, आणि जिथे आपली निष्ठा असते तिथून तो प्रगट होतो. म्हणजे मानू त्या ठिकाणी देव नक्कीच आहे. समग्र मानवजातीचा विचार केला तर पशु पक्षी प्राणी माणसे डोंगर वृक्ष नद्या समुद्र सूर्य तारे वायू आणि आकाश इत्यादी सर्वच देव मानण्यात येते. कुठे काही कुठे काही एवढाच फरक. याचा अर्थ असा नाही का की देव सर्वत्रच आहे? आपल्या वागणुकीतील भ्रम व अज्ञान एवढेच की देवाला आपण मर्यादा घातली. समग्र देऊळ असो वा गाभाऱ्यातली मूर्ती असो, घर असो वा घरातील देव्हारा असो, थोर सत्पुरुष असो वा गाय म्हैस कुत्रा वा नाग असो, जड पृथ्वी असो वा सूक्ष्मतम आकाश असो, ईश्वर हा सर्वत्रच भरलेला आहे. तो अनंत आहे, आपण त्याला शांत करतो हीच चूक, हेच अज्ञान. तो अनंत आहे, सर्वांनाच चालवणारा आहे. अशा स्वरूपाची निष्ठा निर्माण झाली म्हणजे विशालत्व अंगी पाडतं. त्यातून क्षुद्र आणि स्वार्थी भावनांचं निर्मूलन होतं, इतरांचा दुस्वास होणं टळतं, आणि सर्वत्र ईश्वरच भरला आहे हे प्रत्ययाला येतं. सोहम हंसः.